नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत असभ्य वर्तन करणारे 8 खासदार चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित. भारत अमेरिका टॅरिफ कपातीच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून स्वागत. मुंबई अहमदाबाद बुलेट रेल्वे मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री. आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान संघात सेमीफायनल. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत असभ्य वर्तन करणाऱ्या 8 खासदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. भारत अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेचं कामकाज काल सलग 2 वेळा तहकूब झालं. दुपारी 2 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्याऐवजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत बोलायला सुरुवात केली. मात्र पीठासीन अधिकारी कृष्णप्रसाद टेनेटी यांनी गांधी यांना थांबवत लोकसभा अध्यक्षांनी यावर निर्णय दिला असल्यानं राष्ट्रपती अभिभाषणावर बोलण्यास सांगितलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ करत अध्यक्षांच्या दिशेनं कागद भिरकावले. ही कृती करणाऱ्या 8 खासदारांना पीठासीन अधिकाऱ्यांनी निलंबित केलं. यामध्ये भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडवळे यांच्यासह काँग्रेसच्या 7 तर माकपच्या 1 खासदाराचा समावेश आहे. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अमेरिकेसोबतच्या कराराच्या मुद्द्यावरून सभात्याग केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. या कराराची विस्तृत माहिती सभागृहासमोर मांडली जाईल असं सभागृह नेते JP नड्डा यांनी सांगितलं. ते म्हणाले,
सरकार की तरफ से आपको ये आश्वस्त करना चाहता हूं कि सरकार पूरी ट्रेन के बारे में ऑल माइन्यूट डिटेल्स के बारे में सरकार आएगी और आपको बताएगी और कंसर्न मंत्री उसके बारे में चर्चा करेंगे. बहुत जल्द सरकार वो मोटो स्टेटमेंट देने वाली है और इस ट्रेन डील के बारे में भी विस्तृत रूप से चर्चा करेंगे.
भारत अमेरिका परस्पर टॅरिफ कपातीबाबतच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून विशेषतः उद्योग जगताकडून स्वागत होत आहे. हा करार उभयपक्षी हित साधणारा असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या करारामुळे तरुणाईला रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील तसंच तंत्रज्ञानाची नवनवी क्षेत्र खुली होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
हमारे युवा युवतियों को जो नए अवसर मिल रहे हैं, जो हमारा उद्योग तेज गति से आगे प्रगति करने के लिए तट पर है, जो नए नए क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजेंस हो, सेमी कंडक्टर्स हो, क्रिटिकल मिनरल्स हो, नए नए अति आधुनिक जो क्षेत्र खुल रहे हैं, उसमें जो हमें यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका से मदद मिल सकती है, जो वहां से हमें सामान मिल सकता है, हाई क्वालिटी हाई परफॉर्मेंस डेटा सेंटर्स भारत में आ सकते हैं, लाखों करोड़ रुपए का जो निवेश हम भारत में आकर्षित करने में जुटे हुए हैं.
महाराष्ट्र कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य असून या करारामुळे राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होईल आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विविध उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी या कराराचं स्वागत केलं. ते म्हणाले,
यह ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री के लिए एक बहुत बड़ी खुशखबरी है. भारत से जो टेक्सटाइल गारमेंट्स है, लेदर प्रोडक्ट्स है और एग्री प्रोडक्ट्स है और जेम्स एंड ज्वेलरी इंटेंसिव जो सेक्टर्स है जहां का उत्पाद जो है वहां यूएस को एक्सपोर्ट हम लोग करते थे उसके ऊपर रोक लगी थी और वो टैक्सेस पीछे लेने का निर्णय लिया है, इसका हम स्वागत करते हैं.
मुंबई अहमदाबाद बुलेट रेलवे प्रकल्पासाठीच्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातला हा दुसरा बोगदा असून बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्वाचा टप्पा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
टेक्नोलॉजी के माध्यम से कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी कई नए तरीके चीजें आई है और जो बड़ी बड़ी मशीन है वो सारी भारत में बनी. सेकंड माउंटेन टनल पालघर जिले में 1 महीने के अंदर अंदर आज इसका ब्रेक थ्रू हुआ है. हाई स्पीड रेल का इस पहले प्रोजेक्ट में करीब 334 किलोमीटर का वायाडक्ट कम्प्लीट हो गया है. 417 किलोमीटर के पियर्स बन चुके हैं. OHE मास्ट 5400 लग चुके हैं. स्टेशन सब जगह एडवांस्ड स्टेज में है. ब्रिजेस एडवांस स्टेज में.
मुंबई महानगर प्रदेशातल्या विविध महापालिकांमध्ये महापौर निवड प्रक्रिया काल पार पडली. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोरकर यांची, उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांची, तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थाविल यांची आणि वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजीव यशवंत पाटील यांची निवड झाली. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 10 तारखेला महापौरांची निवड होणार आहे. या पदासाठी अर्ज विक्री आजपासून सुरू होत आहे. परवा 6 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागानं काल यासंदर्भातला निर्णय जारी केला. यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीचे आपण दावेदार नाही असं वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकासासाठी राज्यात राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण यासाठी गोदरेज अॅग्रोवेटसोबतचा करार महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. या करारामुळे राज्यातल्या 9 कापूस उत्पादक जिल्ह्यातल्या 5,000 अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतींचं प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात परभणी, बीड, नांदेडसह 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. शेती आणि पूरक उद्योगांसाठी भारतानं इस्रायलच्या धर्तीवर शाश्वत पर्यावरणस्नेही मॉडेल विकसित करण्याची गरज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ दिनेश कुमार असवाल यांनी व्यक्त केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदार्थ विज्ञान विभागात इनोव्हेशन इन मटेरियल सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर या विषयावरच्या परिषदेत ते काल बोलत होते. या विभागातले वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ ही 3 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेत देश विदेशातले 475 संशोधक सहभागी झाले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश काल नांदेड जिल्ह्यात आणण्यात आला. विविध ठिकाणी अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. काल रात्री काळेश्वर मंदिर परिसरातल्या गोदावरी पात्रात अस्थिविसर्जन करण्यात आलं. लातूर इथंही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांनी अजित पवार यांच्या अस्थिकलशांचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. राज्यात येत्या 16 एप्रिलला होणार असलेल्या इयत्ता 4वी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज करण्याला येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार असून त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत अर्ज करता येणार नसल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगानं तसे निर्देश सगळ्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निवडणुकीच्या दिवशी म्हणजे येत्या 7 तारखेलाच ही परीक्षा असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात 2D इको तपासणी शिबिर घेण्यात आलं. यावेळी हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातल्या 1170 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी 35 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलं असून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदाय आरोग्य योजनेअंतर्गत ठाण्याच्या किम्स रुग्णालयात त्यांच्या शस्त्रक्रिया निःशुल्क करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर इथं विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालसंरक्षणाशी संबंधित विविध कायदे याबद्दल माहिती देण्यात आली. झिम्बाब्वे इथं सुरू असलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेत असभ्य वर्तन करणारे 8 खासदार चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित. भारत अमेरिका टॅरिफ कपातीच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून स्वागत आणि मुंबई अहमदाबाद बुलेट रेल्वे मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.